வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே. குண்டலீகவரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜெய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜெய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜெய். சப சந்தன கீ ஜெய். ஜெய ஜெய ரகுவீர். மகச்சு வேளைலா அப்பன் சாத்வா அத்தியாயாயலா சுருவாத் கேலிலி ஹோதி. சாத்வா அத்தியாயத்ல ஜே முக்கிய விஷய ஆஹேத் ते म्हणजे ज्ञान आणि विज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे एकांतात झालेलं स्वरूपविषयक ज्ञान, त्याचा आणि बाहेरच्या जगताचा ताळमेळ घालण्याची युक्ती म्हणजे विज्ञान. ज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय, हा मुख्य विषय सातव्या अध्यायामध्ये आला. ज्ञानासंबंधीचं निरूपण दुसऱ्या अध्यायापासून सुरू झालं आणि ज्ञान प्राप्त कसं करायचं, त्याची प्रचिती कशी घ्यायची, याचं सर्व शास्त्र सहाव्या अध्यायापर्यंत सांगून यथार्थपणाने सांगून संपलं. तरी देखील जेव्हा अंतर्यामी ज्ञान झालेलं असतानाही बाहेरच्या जगताच्या दर्शनाने मोह निर्माण होतो, इंद्रिय विचलित होतात, मन विचलित होतं, आपण आत्मा अशा प्रकारचा भाव बोध विसरून जायला होईल, त्यावेळेला साधकाची मोठी गडबड उडते. त्यामुळं हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान जगतामध्ये टिकणं ही अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे. असं असल्यामुळं जगतासंबंधी या अध्यायामध्ये कनिष्ठ प्रकृती आणि श्रेष्ठ प्रकृती, अपराप्रकृती आणि पराप्रकृती असं प्रथम जगताचं वर्णन केलं. पंचमहाभूत मन बुद्धी आणि अहंकार ही कनिष्ठ प्रकृती आणि त्याच्याच अंतर्यामी वास करणारी जीव प्रकृती मिळून हे सर्व जगत बनलेलं आहे. अशी ही कनिष्ठ प्रकृती आणि श्रेष्ठ प्रकृती, जीव प्रकृती ज्याला पराप्रकृती असं म्हटलेलं आहे, हे दोन्हीही परमात्म्यापासून निर्माण झालेले आहेत. मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाइव, असं या अध्यायामध्ये सांगितलं. मीच या परा आणि अपरा प्रकृतीचं धारण केलेलं आहे असं भगवंत म्हणतात. अशा प्रकारची ही परा प्रकृती आणि अपरा प्रकृती ही जगतामध्ये पाहिजे कुठं, हे थोडक्यात सातव्या अध्यायामध्ये सांगितलं. रसोहम अप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययो हो, काही एक थोडक्या विभूती अशा सातव्या अध्यायामध्ये सांगितल्या. शिवाय सर्व भूतमात्रांचं सनातन बीज मी आहे असं सांगितलं. अर्थात सर्व भूत भूत मात्र ही माझ्यापासून निर्माण झालेली आहेत असं देखील सांगितलं. तसंच हे जे तीन गुण आहेत, त्रिगुण आहेत, ते त्रिगुण गुण देखील माझ्यापासून निर्माण झालेले आहेत असं भगवंतांनी सांगितलं. सातव्या अध्यायातले जे मुख्य विषय आहेत, पण भगवंत असं म्हणतात की मत्त एवेति तान विद्धी नत्वहम तेषु ते मयी, हे त्रिगुण माझ्यापासून निर्माण झालेले असले तरी देखील त्यांच्या अभिव्यक्तीमध्ये मात्र मी नाही. जेव्हा तमाची अभिव्यक्ती होते त्या ठिकाणी मी नसतो. मग त्या ठिकाणी काय असतं? त्या ठिकाणी अज्ञान असतं. जेव्हा रजाची अभिव्यक्ती असते त्या ठिकाणी मी नसतो. आणि सत्वगुण देखील जेव्हा अहंकारानी प्रेरित असतो तेव्हा सत्वगुणाच्या ठिकाणी देखील मी नसतो. माझ्यापासून ते निर्माण झालेले आहेत पण त्यांच्यामध्ये मात्र मी नाही. असा हा जो परमात्मा आहे, हा परमात्मा शरणागतीनी किंवा भक्तीनी प्राप्त होतो. त्रिभीही गुणमयैही भावैही एभीही सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. तीन गुणांनी जगत मोहित झालेला आहे. सत्व रजतम, त्यामुळे मूळ सत्य निर्गुण परमात्मा तो झाकला जातो. त्रिगुणात्मक जगताच्या दर्शनानी देखाव्यानी मूळ परमात्मा अध्यसित होतो, नाहीसा होतो आणि त्रिगुणात्मक असं विश्व दिसायला सुरुवात होते. अशा प्रकारे मायेच्या पलीकडे असणारा जो परमात्मा आणि त्रिगुणांनी बद्ध झालेले, मोहित झालेले आपण याच्यामध्ये मायेच्या पलीकडे असणाऱ्या परमेश्वराचं निर्गुण स्वरूप ज्ञानदृष्टीनी ओळखणं हे मानवी जीवनाचं इति कर्तव्य आहे. आणि तशा प्रकारे परमात्मा ओळखण्यामध्ये ज्ञानाची देखील परमावधी आहे असा हा अध्याय सांगतो. त्यासाठी इंद्रिय कोणत्याही उपयोगाला येत नाहीत, मन उपयोगाला येत नाही, बुद्धी उपयोगाला येत नाही. देह मन बुद्धी मायेमध्ये येत असल्यामुळे मायेच्या जर पलीकडे जायचं असेल तर ही माया ज्यांनी निर्माण केली त्या परमात्म्यालाच शरण जायला हवं असा हा अध्याय सांगतो. शरण जाणं म्हणजे देह मन बुद्धीवरचा अभिमान सोडणं, अपराप्रकृतीवरचा अभिमान सोडून देणं. तसंच जीवभावानी परमात्मभावाशी एकरूपता साधण्याच्या साधना अनुसरणं. जीवो ब्रह्मैव नापरः अशीच श्रुती असल्यामुळं जीव हा मुळात जरी परमात्मा स्वरूप असला तरी देखील तशा प्रकारच्या साधनांनी आणि संकल्पांनी तो परमात्मा स्वरूप होतो. असं जीवानी परमात्म्याशी एकरूपत्व साधणं याच्यामध्ये जीवाची परमात्म्याच्या ठिकाणी शरणागती आहे. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणीया, तशा प्रकारे जीव हा मुळातच परमात्मा आहे आणि परमात्म्याला शरण जाऊ शकतो. भगवंताला शरण जाण्यासाठी म्हणून दैवी गुणसंपदेचा आश्रय करावा लागतो आणि आसुरी संपत्तीचा संपदेचा त्याग करायला लागतो. दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंतिते. जो मलाच शरण येतो, दैवी अशी माया असल्यामुळं ती ज्यांनी निर्माण केली त्या मालाच जो शरण येतो तो ही माया ओलांडून पलीकडे जातो. मागच्या वेळेला आपण इथपर्यंत आलेलो होतो. आजचा दिवस हा अतिशय पवित्र असा दिवस आहे। आज गीता जयंती आहे। भगवत गीता सांगितली गेली तो पवित्र दिवस, मी अनेक वेळेला भावनिक रीतीने या प्रसंगाशी समरस होण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय घडलं असेल, कशी सांगितली गेली असेल, कसा वीर अर्जुन दोन सैन्यांच्या मध्ये माझा रथ घेऊन चल असं आपल्या आते भावाला, मित्राला आणि ज्याच्यावर श्रद्धा आहे अशा आपल्या सुहृदाला म्हणाला असेल। की जो त्याच्यासारखाच राजघराण्यातला होता पण रथ चालवत होता, सारथी म्हणून बसलेला होता, त्याच्यासारखाच सामर्थ्यवान होता, किंबहुना ज्याच्या सामर्थ्याच्या कथा अर्जुनाच्या सामर्थ्यापेक्षा फार मोठ्या होत्या, पण एकमेकांचं प्रेम कोणत्याही तऱ्हेने आपपरभाव कृत्रिमता जाणणारं नसल्यामुळं जो मोठ्या सुखाने अर्जुनाच्या रथावर घोडे हाकण्यासाठी म्हणून बसलेला होता, सर्व कुरुकुलामध्ये जर धृतराष्ट्राचे मुलगे सोडले तर धृतराष्ट्रापासून सर्वांचं त्यांच्या ठिकाणी प्रेम होतं, श्रद्धा होती, जेव्हा पांडवांनी राजसूय यज्ञ केला तेव्हा आपल्या कुळातली ज्येष्ठ व्यक्ती म्हणून भीष्माचार्यांची अग्रमानाने पूजा व्हावी असं युधिष्ठिरांनी सुचवल्यावर युधिष्ठिरांच्या वडिलांच्याही वडिलांएवढे असे आजे असणारे असे भीष्माचार्य वयोवृद्ध त्यांनी वासुदेव कृष्णाची तू अग्रमानाने पूजा कर असं युधिष्ठिराला सांगितलं। तसंच याबद्दल व्यासांना विचारावं असं देखील सांगितलं। व्यासांसारख्या थोर मुनींनी आणि भीष्माचार्यांनी त्यांची अग्रमानाने पूजा करण्याकरता सुचवलं असे गोपाळ कृष्ण जे वयाने अर्जुनाच्या पुढं मागं असे असतील, पण त्या काळी जी श्रेष्ठ मंडळी समजली जात होती अशी मंडळी ज्यांना मानत होती कित्येक ऋषी त्यांना हा भगवंत आहे असं मानत होते. सांदीपनींनी ज्ञानाचा उपदेश करताना अतिशय नम्र भाव पत्करून गुरु शिष्य परंपरेचं जतन व्हावं म्हणून हे तुझंच ज्ञान मी तुला देतो आहे असं सांगून ज्यांना ज्ञानाचा उपदेश केलेला होता, ज्यांच्या जीवनामध्ये रहस्य होतं, नृत्य होतं, गीत होतं, धैर्य होतं, विवेक होता, जे सज्जनांना मान्य होते, अशा व्यक्तीकडून ही भगवद्गीता सांगितली गेली. गोपाळकृष्णांच्या ठिकाणी जे ज्ञान एकत्र झालेलं होतं ते ज्ञान त्यांनी या प्रसंगाचं निमित्त करून अर्जुनाला सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले, निमित्त करोनी पार्थाते दुभिन निली जगापुरते श्री कृष्ण गाय. भगवद्गीतेमध्ये जे ज्ञान आलेलं आहे ते ज्ञान भगवद्गीतेच्या काळाच्या आधी अत्यंत विस्तारित असं होतं आणि विखुरलेलं असं होतं. ते वेदांमध्ये विखुरलेलं होतं, वेदांच्या शेवटी वेदांतामध्ये त्या मंडलांमध्ये आलेलं असं ते ज्ञान होतं, जे उपनिषद म्हणून ओळखली जातात अशा ठिकाणी आलेलं नेमकं ज्ञान वेदांच्या अखेरीला असं ते ज्ञान होतं. पण त्या ज्ञानाला गोपाळकृष्णांच्या चिंतनाची अशी झळाळी होती. ते जे ज्ञान होतं ते ज्ञान एकत्रित रीतीने नीट मांडण्याची आणि त्याकरता त्या ज्ञानामध्ये डूब देऊन राहण्याची अशी एक मोठी योग्यता गोपाळकृष्णांच्या ठिकाणी होती हे ऋषीमुनी मानत होते आणि ते त्यांनी सांगितलेल्या या भगवद्गीतेवरून नंतर सर्वांच्याच लक्षात आलं. हे जे अध्याय आहेत या अध्यायांची विभागवारी व्यासांनी केली, व्यासांनी याला अध्यायाचं स्वरूप दिलं आणि कृष्णार्जुनी मोकळी जे गोठी चावळली निराळी ते श्री व्यासे केली करतळी घेवो यायसी तिथं मोकळा संवाद झाला. अगदी स्वाभाविकपणाने अर्जुन शोकग्रस्त झाला आणि त्याला भगवंतांनी हसून उपदेश करायला सुरुवात केली आणि एका पाठोपाठ एक भगवंत जे काही बोलले ते व्यासांनी कॅटेगराईज केलं आणि त्याचे अध्याय बनवले. असं असल्यामुळं या भगवद्गीतेमध्ये जसं गोपाळकृष्णांचं सर्व ज्ञान भरून राहिलेलं आहे तशी व्यासांची देखील अत्यंत विचक्षण अशी बुद्धी सामावलेली आहे. एखादी गोष्ट संकलित करणं म्हणजे देखील महत्वाची अशी कामगिरी असते आणि व्यासांनी ती अतिशय उत्कृष्टपणाने पार पाडली. महाभारताच्या मध्यावर हे प्रकरण आलेलं आहे. युद्धकांडाच्या प्रारंभी सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनाहा पार्थो वत्साहा सुधी ही भोक्ता दुग्धम गीतामृतम महत। सर्व उपनिषद या जणो गाई आहेत, त्या गाईंपासून दूध काढून देणारा हा गोपाल नंदन आहे, पार्थ वत्स आहे, तो त्या अमृताचं सेवन करतो आहे। आणि हे जे दुग्ध आहे ते दुग्ध गीता या नावाने प्रचलित आहे। व्यासांची विशाल बुद्धी देखील हा ग्रंथ निर्माण होण्यासाठी म्हणून कारण झाली। या गीताच्या निर्माणानंतर आपल्या आध्यात्मिक पारमार्थिक आणि धार्मिक परंपरेमध्ये खूपच मोठी अशी उलथापालथ झाली। सहही वेद त्या मानाने बाजूला पडले आणि गीता ही मध्यवर्ती आली, वेद बाजूला पडले नाहीत। वेदांचं महत्व आपल्या ठिकाणी जरी राहिलं तरी सर्वसामान्यांना वेदांमधून ग्रहण काय करायचं हे समजणं कठीण गोष्ट होती। सर्वसामान्यांना वेदांताचा उपदेश म्हणजे उपनिषदांचा उपदेश देखील एकदम ग्रहण करणं कठीण होतं, कारण उपनिषद सूत्रबद्ध आहेत। उपनिषदांपेक्षा देखील नेमक्या पद्धतीने असं हे ज्ञान सांगितलं गेलं, अशी या ज्ञानाची विलक्षण अशी महती आहे। आज हजारो वर्ष भारतवर्षामध्ये गीतेच्या कथनानंतर गीता प्रमाण धरून जे मुमुक्षू आहेत, परमार्थ करणारी मंडळी आहेत, त्यांनी आपलं जीवन धन्य करून घेतलं। त्याच्यासाठी वेदांताच्या अरण्यात शिरण्याची आवश्यकता गीतेच्या कथनानंतर संपून गेली। व्यासांनी गीता, ब्रह्मसूत्र या दोन ग्रंथांच्या द्वारांनी मुख्यतः अद्वैत सिद्धांताचं प्रतिपादन केलं। त्यामुळे जी अन्य शास्त्र होती, सांख्यशास्त्र, न्यायशास्त्र आदी जी शास्त्र होती, ती शास्त्र देखील व्यासांनी या शास्त्रामध्ये बसवली। त्या शास्त्राचे जे मूळ सिद्धांत आहेत ते मूळ सिद्धांत अमान्य करून, ते बाजूला सारून, पण त्या शास्त्रातल्या महत्वाच्या गोष्टी घेऊन व्यासांनी एक नवीनच शास्त्र जणू कॉइन केलं। व्यासांच्या या सगळ्या लिखाणाला भगवंतांच्या संवादाचा आधार प्राप्त झालेला होता। आज आपण त्या पवित्र आठवणी काढतो आहोत। सातव्या अध्यायामध्ये याच्या पुढे जर तो परमात्मा पण दैवी मायेनी झाकला गेलेला असा, त्रिभी गुणमयी भावई एभी सर्व इदम जगत मोहितम नाभी जानाती माम एभ्या परम व्ययम, तीन गुणांनी त्रिगुणांनी हे सर्व जग मोहित होऊन जर तो परमात्मा झाकला गेलेला असेल तर मलाच शरण येणं, परमात्म्यालाच शरण येणं हा त्याच्यावर उपाय आहे असं सांगितलं। त्या परमात्म्याला शरण जाण्याबद्दलच्या गोष्टी या अध्यायामध्ये याच्या पुढे केल्या। आपण मगाशी पाहिलं की शरण जाणं म्हणजे या अध्यायात काय अपेक्षित आहे. असे जे शरण जाणारे असतात तर ते देखील अनेक प्रकारांनी शरण जाण्याचा प्रयत्न करतात, पण त्याची विभागणी भगवद्गीतेनी या ठिकाणी आर्त जिज्ञासु अर्थार्थी आणि ज्ञानी अशा प्रकारांनी केली. चतुर्विधा भजन्ते माम जनाहा सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. जे सुकृतीन आहेत ते सुकृतीन चांगली कर्म करण्यावर विश्वास असणारे असे जे आहेत ते चार प्रकारांनी भासतात. त्याच्या आधी जे दुष्कृतीन आहेत त्यांच्याबद्दल सांगितलं गेलं, नमाम दुष्कृतीनो मूढाहा प्रपद्यन्ते नराधमाहा मायया अपहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रिताहा. जे दुष्कृतीन आहेत ते क्रमानी आसुरी अशा भावाला प्राप्त होतात. कर्माचा देखील विपाक आहे. त्याप्रमाणे ज्यांनी वाईट मार्ग पत्करला, वाईट विचार पत्करले, वाईट कृती पत्करल्या, ते क्रमाक्रमानी आसुरी भावाला जाऊन प्राप्त होतात. आणि जे सुकृतीन आहेत ते चार प्रकारांनी भजणारे असे होतात. त्याच्यामध्ये आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी असे भक्तीचे चार प्रकार आहेत असं भगवंत म्हणाले. सर्व लोकमात्रांची भगवंतांनी सुरुवातीलाच भक्त आणि अभक्त अशी विभागणी केली, सुकृतीन आणि दुष्कृतीन. याच्यामध्ये सुकृतीन थोडे असू शकतील आणि दुष्कृतीन खूप असू शकतील, पुष्कळ असू शकतील. भक्त थोडे असू शकतील आणि अभक्त भरपूर असू शकतील. या भक्तांमध्ये देखील परत निष्काम भक्त आणि सकाम भक्त अशी विभागणी केली. जे सकाम भक्त आहेत ते कशा प्रकारे भजन करतात ते पुढे नवव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि जे निष्काम भक्त आहेत त्या निष्काम भक्तांची विभागणी चार प्रकारांनी केली. आर्त जिज्ञासू अर्थार्थी पुष्कळ आहेत आणि ज्ञानी थोडे आहेत. हे जे आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी आहेत ते जरी निष्काम असले, जरी भक्त असले, जरी त्यांची भगवंताकडे जाण्याची इच्छा असली, तरी देखील त्यांचा जो अपवर्ग आहे, त्यांची जी उन्नती आहे, त्या जीवांची जी उन्नती आहे, त्या उन्नतीमध्ये ते आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी या श्रेणीत बसलेले आहेत. एकदम ज्ञानी होता येणं कठीण गोष्ट आहे, अवघड आहे. म्हणून अशी साधना करणाऱ्या पुष्कळ लोकांमध्ये देखील ज्ञानी हे थोडे असतात असं भगवंत सांगतात. जरी प्राप्त भगवंत असला तरी देखील त्या भगवंताकरता आर्त होणारे तो भगवंत कुठे असेल, कसा असेल, आपल्या हृदयाच्या ठिकाणी असेल तर तो कसा प्रतीत होईल? देह मन बुद्धीला ओलांडायचं कसं? ती तर फार कठीण गोष्ट आहे. विषयांचा, विकारांचा जो अडथळा आहे तो अडथळा विलक्षण आहे याची जाणीव असणारे असतात ते आर्त या नावाने संबोधिले जातात. त्यांच्या ठिकाणी आर्तता तर भरपूर असते, पण ही आर्तता शमलेली नसते, शांत झालेली नसते. ही आर्तता कोणत्या प्रकारांनी शमेल याची त्यांना काळजी असते. अशी भरपूर मंडळी असतात. आणि ती चिंतनाच्या अंगानी, वाचनाच्या अंगानी, दर्शनाच्या अंगानी, तीर्थयात्रांच्या अंगानी प्रयत्न करणारी असतात. वणवण वणवण फिरणं हे आर्त भक्ताचं लक्षण आहे. तो सगळीकडे फिरत असतो, शोधत असतो, तळमळत असतो. जे जिज्ञासू आहेत ते जिज्ञासू कुठेतरी एका ठिकाणी स्थिर झालेले असतात. त्यांना रस्ता सापडलेला असतो आणि त्या रस्त्यावरून ते चालत असतात. त्यांची जी आर्तता असते ती आर्तता संपून एकदम ते जरी ज्ञानी झालेले नसले तरी देखील त्यांची जी आर्तता आहे ती आर्तता आता योग्य जिज्ञासेमध्ये परिवर्तित झालेली असते. आणि त्यांच्या जिज्ञासेचं शमन व्हायला सुरुवात झालेली असते. ते संतांकडे गेलेले असतात, संतांनी त्यांना आश्वासन दिलेलं असतं, संतांकडे त्यांनी साधना घेतलेली असते. साधना घेतल्यानंतर देखील त्यांची जिज्ञासा मात्र तशीच असते. त्या साधनेनी समाधान अजून व्हायचं असतं, होण्याचं बाकी असतं. अशी मंडळी देखील पुष्कळ असतात. याच्यातल्याच काही मंडळींना तो अर्थ उमगायला सुरुवात व्हायला लागते. हे सूचिन्ह आहे साधकाच्या बाबतीत की तो जो अर्थ सांगितलेला आहे शास्त्रांतरी, संतांच्या सांगण्यांमधून, सद्गुरूंच्या उपदेशांमधून, त्या अर्थाकडे ते चांगलेच प्रेरित झालेले असतात. त्यांची जागृती आणि त्यांची निद्रा, सुषुप्ती ही अर्थाकडेच प्रेरित झालेली असते. त्यांचा सगळा दिवस आणि सगळी रात्र ही त्या अर्थाचं परिशीलन करण्यामध्ये निमग्न अशी असते. त्या अर्थाने त्यांना काही एक समाधान लाभत असतं. तुकाराम महाराज जसं म्हणतात, आधी केली पाठ संतांची उत्तरे, विश्वासे आदरे धरून या. तसं त्यांचं अर्थाकडे लक्ष ठेवून संतांच्या वाङ्मयाचं परिशीलन चाललेलं असतं. ते श्रवण करत असतात आणि श्रवणातून त्यांना खरंच समाधान मिळत असतं. ते साधना करत असतात, साधनेतून त्यांना समाधान मिळत असतं. या अर्थार्थींमधून कोणी एखादा प्रकृतीला ओलांडून प्रकृतीच्या देखील पलीकडे असणाऱ्या अशा आत्मस्वरूपाला जाऊन प्राप्त होतो. त्याला ज्ञानी असं म्हटलेलं आहे वेदांतामध्ये, उपनिषदांमध्ये. जे ज्ञान आलेलं आहे त्या ज्ञानाचा तो अनुभव घेणारा असा होतो. आपल्या स्वतःच्या ठिकाणी आपणच परमात्मस्वरूप आहोत, आपण देह मन बुद्धी नाही, अशा प्रकारचा त्याचा भाव झालेला असतो. तसंच देह मन बुद्धी सकट हे सर्व विश्व परमात्मस्वरूप आहे, अशा प्रकारच्या भावाला देखील तो प्राप्त होतो. तो जाणतो की अपराप्रकृती आणि पराप्रकृती या दोन्ही गोष्टी परमात्म्यापासून आलेल्या आहेत. यावत घटोपी मृण्मयः तावत देहो अपि चिन्मयः, अशा एका उंच पातळीच्या बोधावर तो गेलेला असतो. आपल्या स्वतःच्या ठिकाणी असणारी शुद्ध जाणीव शक्ती तर चिन्मय आहेच, पण त्या शक्तीने धारण केलेले जे देह आहेत ते देह देखील चिन्मय आहेत. जसं ते शुक जनकांना म्हणाले ना की साखरेच्या बाहुल्या पाहिल्या येताना बाजारात, आणि साखरेच्या वस्तू मांडून ठेवलेल्या होत्या, साखरेचा रस्ता होता. अशा प्रकारे सर्व जगत परमात्मस्वरूप आहे असा भाव, असा बोध त्यांना प्राप्त झालेला असतो. भगवंत असं म्हणतात की तेषाम ज्ञानी नित्ययुक्त, हे जे चार आहेत अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी, या चारांमध्ये तेषाम ज्ञानी नित्ययुक्त, एक भक्ति ही विशिष्यते। हे ज्ञानी आहेत या ज्ञान्यांचं लक्षण असं की ते नित्य युक्त असतात, ते नेहमीच युक्त असतात। नेहमीच याचा अर्थ शरीराची सर्व कर्म करतानाच ते युक्त असतात। फक्त ध्यान करत असताना युक्त असं नसतं, ते भोजन करत असताना युक्त असतात, ते रस्त्याने चालत असताना देखील युक्त असतात। शारीरिक, मानसिक, बौद्धिक, कौटुंबिक, प्रापंचिक, व्यावसायिक सर्व कर्म करत असताना ते युक्त असतात। ते भोग भोगत असताना युक्त असतात, ते एकांतात युक्त असतात, ते लोकांतामध्ये देखील युक्त असतात, म्हणून ते नित्य युक्त असतात। तेषाम ज्ञानी नित्य युक्त, ते नेहमीच युक्त असतात। एक भक्ती ही विशिष्यते। आणि त्यांचा विशेष म्हणजे ते एक भक्त असतात। त्यांच्या ठिकाणी जो असणारा अनन्य भाव आहे तो अनन्य भाव विशेष प्रतीचा असा असतो। ते सर्वत्र एक भक्ती करतात। ते काशी विश्वेश्वरला गेले, ते अयोध्येला गेले, ते बद्री केदारला गेले, ते रामेश्वरला गेले, ते कोणत्याही तीर्थाला गेले, ते कोणत्याही सत्पुरुषांना भेटले, तरी देखील ते एक भक्तीमध्येच असतात। त्यांना माहीत असतं की जो इथं रामेश्वरला बसलेला आहे परमात्मा, तोच अयोध्येमध्ये आहे। त्यांची भक्ती ही विभागलेली नसते। त्यांना माहीत असतं की राम, कृष्ण, शिव, दत्त हे एका परमात्म्यापासून आलेले आहेत, आपण परमात्म्याशी अनन्य आहोत। त्यांना माहीत असतं की नाथ, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज सर्व परमात्म्यापासून आलेले आहेत, आपण परमात्म्याशी अनन्य आहोत। माझे सद्गुरूच सर्व ठिकाणी नटून राहिलेले आहेत, सद्गुरु तत्वच सर्व ठिकाणी नटून राहिलेलं आहे, असे एक भक्त ते असतात। म्हणून ते विशेष योग्यतेचे असतात, विशेषते। प्रियो ही ज्ञानी नहा इत्यर्थम अहम सच मम प्रियः। प्रियो ही ज्ञानी नहा, आणि तो जो ज्ञानी असतो तो त्या ज्ञान्याला मी अत्यंत प्रिय असतो। त्या ज्ञान्याला जर सर्वात प्रिय कोण असेल तर मी असतो। त्याच्या स्वतःच्या ठिकाणी देखील मीच असतो, आणि तो आपल्या स्वतःपेक्षा देखील माझ्यावर जास्त प्रेम करतो। प्रियो ही ज्ञानी नहा। अत्यर्थम अतिशय ज्ञानी माझ्यावर प्रेम करणारा असा असतो। अहम सच मम प्रियः, आणि मला देखील तो ज्ञानीच अत्यंत प्रिय असतो। त्याला मी आणि मला तो हे अतिशय प्रिय असतात, असं हा अध्याय सांगतो। जे सर्व भक्त आहेत ते सर्व भक्त आपल्या आपल्या तऱ्हेने मोठेच आहेत। उदारा हा सर्व एवे हिते, कारण ते सुकृती नाहीत, ते थोरच आहेत। पण ज्ञानी तू आत्मैव मे मतम, पण जो ज्ञानी आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे माझा आत्मा, आस्थित सही युक्त आत्मा, माम एव अनुत्तमाम गतिम, तो माझ्या अति उत्तम अशा गतीलाच प्राप्त होतो। हा जो ज्ञानी आहे तो ज्ञानी आता आपण व्हावं असं सर्वांना वाटत राहील। भगवंत असं म्हणतात की तो ज्ञानी मात्र अनेक जन्म जन्मांतरांनी घडत राहत राहत मग ज्ञानी होतो. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. वासुदेवस सर्वम इति स महात्मा सुदुर्लभः. अनेक जन्मांच्या शेवटी घडत घडत बनत बनत बन जावे अशा प्रकारे ज्ञानी मला येऊन मिळतो. वासुदेवस सर्वम इति या ज्ञानाचं अजून एक वैशिष्ट्य त्यांनी सांगितले की सर्व ठिकाणी सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी एक परमात्मा आहे अशा प्रकारे तो पाहतो. वासुदेवम वासुदेवस सर्वम इति सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी वास करतो म्हणून वासुदेव. वासुदेवच सर्व ठिकाणी सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी वास करणारा जो महान परमात्मा तोच आहे स महात्मा सुदुर्लभः. असं जाणणारा जो महात्मा तो मात्र अत्यंत दुर्लभ आहे असं भगवंत सांगतात. दुष्कृतीं दुष्कर्म करणारे आसुरी प्रवृत्तीला प्राप्त होऊन विनाशाकडे जातात, तर सुकृती आहेत पुण्यकर्मी आहेत ते आर्त जिज्ञासू अर्थार्थी या क्रमानी ज्ञानी होऊन राहतात. कर्म विपाकाप्रमाणे अनेक जन्मानंतर आपण जे काही पाहतो आहोत ते सर्व वासुदेव आहे असं अनुभवाला येऊन जो ज्ञानवान आहे तो ज्ञानवान मला येऊन मिळतो. मात्र असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. खरं म्हणजे आपली वेळ संपली, आपण पुढच्या वेळेला बघू. हा अध्याय इतका पायाभूत अध्याय आहे की सहाव्या अध्यायापर्यंत जीवनाचं एक प्रकारे शास्त्र संपून गेल्यानंतर त्या शास्त्राला अजून झळाळी या अध्यायातून आणि या अध्यायातून उलगडत गेलेल्या सर्व अध्यायांनी प्राप्त झाली. आपण मागच्या वेळेला पाहिलं की इथून पुढच्या जवळपास सगळ्या अध्यायांची बीजं या अध्यायामध्ये उल्लेखिलेली आहेत. आता इथून पुढं जे ज्ञानी आहेत त्यांची गोष्ट सांगितल्यानंतर अज्ञानी आहेत ते कोणत्या भावानी भजतात, त्यांच्या भजनानंतर त्यांना फळ कोणतं मिळतं, तसंच मायेमधून क्रमशः सुटका निश्चित होणार कशी, ज्याला एक उत्तम रस्ता पाथवे असं म्हणू, तर काय काय आता करायला पाहिजे हे भगवंतांनी उत्तम रीतीने समराईज केलेलं आहे या अध्यायाच्या शेवटी. आणि मग ते सांगून आठव्या अध्यायाची प्रस्तावना या अध्यायाच्या अखेरीला आलेली आहे. या अध्यायात शेवटी एक आठ शब्द भगवंतांनी योजले. साधी भूताधी दैवं माम साधी यज्ञंच ये विदुः प्रयाण काले पिच माम ते विदुः युक्त चेतसाम. जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद् विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्म चाखिलम. ज्याच्यावरून अर्जुनाने किम तद् ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम कशाला तू हे सगळं म्हणतोयस, याचे अर्थ काय, साधी भूत म्हणजे काय, साधी दैव म्हणजे काय, साधी यज्ञ म्हणजे काय. आणि आठव्या अध्यायामध्ये एक अजून ऍडिशनल असा शब्द अर्जुनाने योजला, साधी दैव म्हणजे काय. साधी देह म्हणजे काय, अशा प्रकारे या अध्यायातूनच मग पुढचा अध्याय सुरू झाला। ती मोठी रोचक कथा पुढच्या वेळेला आपण बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। माउली प्रभु स्वामी जी बोला। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय गुरु।